नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं केलेल्या 14 तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त महाड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. 14 तळे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. 14 तळ्याचा हा सत्याग्रह भारताला समतेकडे नेणारा ठरला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण भारताच्या इतिहासामध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह हा समतेच्या कडे भारताला नेणारा अशा प्रकारचा सत्याग्रह राहिलाय. मानवतेच्या दृष्टीनं जेव्हा मानव मानवाला मानव मानायला तयार नव्हता त्यावेळेस मानवतेची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा सत्याग्रह आहे. कधीच आपल्या देशात विषमता येऊ नये अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे, म्हणूनच आजच्या दिवसाचं महत्व आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना समता आणि विषमतेने झालेलं नुकसान या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत, या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे.
या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होत असून हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200 जयंती वर्ष आणि संत गाडगेबाबा यांचं 150 जयंती वर्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत इंदोमिल इथलं बाबासाहेबांचं स्मारक लवकरच पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. समाजामध्ये विषमता दूर करण्याची तसंच एक समतायुक्त समाज निर्माण करण्याची प्रतिज्ञा आज आपण घेऊया असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. गोरगरिबांना न्याय देणं हा बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे सुरू ठेवणार असल्याचं आठवले यावेळी म्हणाले. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळे इथल्या स्मारकाला अभिवादन केलं. एड्स या आजाराबाबत जिल्हास्तरावरून जनजागृती आणि उपचार मिळण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या माध्यमातून आज दिल्लीत सुरक्षा संकल्प कार्यशाळा आयोजित केली आहे. संघटनेचे महासंचालक डॉ रागेश गुप्ता यांनी यावेळी बोलताना एड्स हे एक मोठं सार्वजनिक आरोग्य आव्हान असून त्यासाठी प्रशासनाच्या सर्व स्तरांवरून सातत्यपूर्ण दक्षता, नवनवीन कल्पना आणि समन्वित कृती आवश्यक असल्याचं नमूद केलं. एचआयव्हीचा ऐकून बाळाला होणारा संसर्ग रोखण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. जागतिक एड्स दिन 2027 पर्यंत एड्सला नियंत्रणात असलेली महामारी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. मौखिक आरोग्य दिवस आज पाळला जात आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी यानिमित्त समाज माध्यमावरल्या दिलेल्या संदेशात लोकांना तोंडाच्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचं आवाहन केलं आहे. आपलं हास्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी दात व्यवस्थित घासणं, साखरेचे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणं आणि दातांची नियमित तपासणी करून घेणं यासारख्या साध्या कृतींच्या महत्वावर त्यांनी भर दिला. नागरिकांनी दररोज तोंडाची योग्य स्वच्छता राखण्याचा संकल्प करावा असं आवाहन नड्डा यांनी केलं. जागतिक चिमणी दिवस आज साजरा होत आहे. चिमण्यांच्या घटत चाललेल्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. वृक्ष बीज प्रसार करण्यात आणि कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांचा मोठा वाटा असतो. बुलडाणा जिल्ह्यातले निसर्ग पर्यावरण अभ्यासक आणि पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरव गेल्या 20 वर्षांपासून चिवतई घरकुल योजनेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाकरता प्रयत्न करत आहे. त्यांनी लाकडी घरट्यांची निर्मिती केली असून महाराष्ट्रासह इतर 7 ते 8 राज्यांमध्ये या घरट्यांचं वितरण करण्यात येतं. सीमा शुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 64 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करून एका परदेशी नागरिकासह 4 प्रवाशांना अटक केली आहे. बँकॉकहून तस्करी करून हे अंमली पदार्थ आणण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात काल जोरदार अवकाळी पाऊस झाला. मेहकर तालुक्यात उकडी, सुकडी, डोणगावसह देऊळगाव, साकरशा परिसरात गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी पावसाने संग्रामपूर तालुक्यातल्या 52 तुनकी या परिसरात कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान झालं असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 82 ग्रामपंचायतीमधल्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.